पुढील नोंद आहे चवळी अर्थात काउपी वर्षाऊ शिंबावंत वनस्पती. चवळी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव विग्ना अंग्युईक्युलेटा असं आहे. अगस्ता उडीद आणि गोकर्ण इत्यादी वनस्पती याच कुलामध्ये समाविष्ट आहेत. या वनस्पतीच्या चार उपजाती आहेत. आशिया आफ्रिका दक्षिण युरोप आणि दक्षिण तसंच मध्य अमेरिकेमध्ये कोरडवाहू भागातील लोकांच्या अन्नात या वनस्पतींच्या बियांचा आणि पालेभाजीचा समावेश होतो. कोरडवाहू प्रदेशातील वातावरणानुसार ही वनस्पती अनुकूलित झाली असून रेताड जमिनीत सुद्धा ती जोमानी वाढते. हिच्या मुळांद्वारे वातावरणातील नायट्रोजनाचे स्थिरीकरण घडून येत असल्यामुळे ती एक उपयुक्त वनस्पती आहे. पानं एकाडेक संयुक्त त्रिदली आणि पातळ पिसांसारखी असतात. पर्णिका 7.5 ते 15 सेंटीमीटर पर्यंत लांब असतात. फुलोरे पानांच्या बगलेत येत असून फुलं पांढरी निळसर जांभळी पिवळसर किंवा लालसर असतात. शेंगा 10 ते 60 सेंटीमीटर लांब गोलसर आणि बियांच्या दरम्यान दबलेल्या असतात. शेंगांमध्ये बिया 10 ते 20 असून बियांचा आकार आकारमान आणि रंग याच्यामध्ये विविधता आढळते. बियांना तपकिरी रंगाचा डोळा असतो तिला नाभी असं म्हणतात. चवळीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात तसंच उत्तम चारा म्हणूनही पाला जनावरांना खायला देतात. चवळीच्या बियांपासून प्रथिनं जीवनसत्व आणि खनिज मिळतात. शाकाहारी अन्नामध्ये चवळीच्या पानात असलेल्या प्रथिनांपासून सगळ्यात जास्त उष्मांक मिळतात. बी आम्लीय सारक मूत्रल कफपित्तनाशक आणि पचनाला जड असते तसंच खायला रुचकर लागते. वाळलेल्या बियांची उसळ करतात. तामिळनाडू राज्यामध्ये चवळीपासून अनेक गोड पदार्थ बनवले जातात. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.